फिर हिट्स 93.5 पर रेड एफएम वर रुद्रा है तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये आणि लाईन वर कोण आहे. गुड मॉर्निंग.
हॅलो रुद्रा बोलतोय का.
हा कोण.
बॉलर कोण होता.
हा बॉलर कोण होता ज्याच्या बॉलिंग वर युवराज सिंगनी 6-6 मारल्या होत्या. कोण आहे काय नाव त्याचं.
हो तो त्याचं नाव स्टुअर्ट ब्रॉड होतं. मी नाशिक मधून श्रमिक नगर मधून वैभव गायकवाड बोलतोय.
क्या बात आहे. लक्षात ठेवणारा पोरगा आहेस तू. ऍक्च्युली हे नाव बऱ्याच लोकांच्या लक्षात राहिलेलं आहे आणि या गोष्टीचं दुःख त्या बॉलरला पण असेल नाही का. डेफिनेटली डेफिनेटली ग्रेट यार. क्रिकेटची बरीच आवड दिसते तुला वैभव. आपण सगळेच बाय द वे भरपूर साऱ्या मॅचेस बघतो आणि भरपूर साऱ्या मेमरीज आपल्या सोबत जमा होतात. प्रत्येक मॅच गणिक मेमरीज वाढत जातात. प्रत्येक कॅप्टनला आपण आठवत असतो. ह्या कॅप्टनला त्या कॅप्टन सोबत कम्पेअर करत असतो. चांगल्या चांगल्या घडणाऱ्या गोष्टींना सल्यूट करत असतो. काही थोडंसं मन खट्टू झालं परफॉर्मन्स वाईट झालं तर लागलीच्या लागली चिडत रागवत असतो. प्रेमापोटी या सगळ्या गोष्टी होत असतात आणि हेच प्रेम सगळ्यांचं आहे क्रिकेट या खेळावर. 500 वैभवशाली मॅचेस आपण पार पाडल्या आहेत आणि जस्ट आपण वैभवशी पण बोललो आहे आहोत. असो मेमोरेबल गोष्ट क्रिकेटमधली कुठची पट्ट दिशी आठवणारी सांगा. चला 6601935 नंबर आहे आणि क्रिकेटबद्दल विषय निघाला आहे आणि अजूनपर्यंत क्रिकेट के भगवान के बारे में बातें नहीं हुई ऐसा कैसे होगा. थोड़ी देर में बातें करेंगे. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो बजाते रहो.